ऐकूया प्रादेशिक बातम्या.
आकाशवाणी पुणे, स्वाती महाळंक प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला प्रारंभ. 2024-25 वर्षासाठीचा अर्थसंकल्प आज सादर होणार. यंदाचा अर्थसंकल्प देशाच्या पुढच्या 5 वर्षांची दिशा ठरवणारा असेल, पंतप्रधानांचा विश्वास. 2023-24 वर्षाचा आर्थिक सर्वेक्षण अहवाल लोकसभेत सादर. यंदाच्या आर्थिक वर्षात जीडीपी वाढीचा दर 6.5-7% राहण्याचा अंदाज. व्यावसायिक अभ्यासक्रमांना प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना जात वैधता प्रमाणपत्र सादर करण्यासाठी 6 महिन्यांची मुदत देण्याचा मुख्यमंत्र्यांचा निर्णय. आणि कोकण आणि मध्य महाराष्ट्रात आज मुसळधार पावसाचा हवामान विभागाचा अंदाज. आता सविस्तर बातम्या. संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला कालपासून प्रारंभ झाला. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन आज 2024-25 या आर्थिक वर्षासाठीचा अर्थसंकल्प सादर करणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या तिसऱ्या कार्यकाळातील हा पहिलाच अर्थसंकल्प असेल. तत्पूर्वी काल अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी 2023-24 या वर्षाचा आर्थिक सर्वेक्षण अहवाल लोकसभेत सादर केला. यंदाच्या म्हणजे 2024-25 या आर्थिक वर्षात सकल देशांतर्गत उत्पादन वाढीचा दर 6.5-7% राहण्याचा अंदाज यामध्ये व्यक्त करण्यात आला आहे. जागतिक स्तरावर आर्थिक क्षेत्रात अनिश्चितता असतानाही देशांतर्गत उत्पादन वाढीला चालना देणाऱ्या घटकांमुळे गेल्या आर्थिक वर्षामध्ये आर्थिक वाढीला मदत मिळाली असल्याचं या अहवालामध्ये नमूद करण्यात आलं आहे. देशाच्या विकासात सेवा क्षेत्राचं महत्वाचं योगदान असून 2024 अर्थव्यवस्थेच्या विकासात सुमारे 55% वाटा सेवा क्षेत्राचा होता असंही या अहवालामध्ये म्हटलं आहे. तसंच उत्पादन आणि सेवा क्षेत्रातील निर्यातीमध्ये वाढ होण्याचा अंदाजही या अहवालात व्यक्त करण्यात आला आहे. रिझर्व्ह बँकेनं 2025 या वर्षासाठी चलन फुगवट्याचा दर 4.5% आणि 2026 हाच दर 4.1% राहण्याचा अंदाज व्यक्त केला आहे. संसदेत सादर होणारा यंदाचा अर्थसंकल्प देशाच्या पुढच्या 5 वर्षांसाठी दिशा ठरवणारा असेल. 2047 विकसित भारताचं स्वप्न पूर्ण करण्यासाठीचा पाया या अर्थसंकल्पातून घातला जाईल असा विश्वास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला आहे. अधिवेशन सुरू होण्यापूर्वी त्यांनी संसद भवन परिसरात माध्यमांशी संवाद साधला. हे अधिवेशन सकारात्मक आणि सृजनात्मक व्हावं अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. लोकसभा निवडणुकीत सर्वांनी आपापल्या पक्षासाठी काम केलं. जनतेने आपला निकालही दिला. आता पुढची 5 वर्ष सर्व राजकीय पक्षांनी एकत्र येत देशासाठी समर्पित वृत्तीनं काम करावं असं पंतप्रधान म्हणाले. केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांना सुधारित वेतन तसंच निवृत्ती वेतन लागू करण्यासाठी 8वा वेतन आयोग स्थापन करण्याचा कोणताही प्रस्ताव नसल्याचं केंद्र सरकारनं स्पष्ट केलं आहे. याबाबत यावर्षी जूनमध्ये 2 निवेदनं आली आहेत, मात्र असा कोणताही प्रस्ताव सरकारच्या विचाराधीन नाही असं केंद्रीय अर्थ राज्यमंत्री पंकज चौधरी यांनी काल लोकसभेत एका लेखी उत्तरात सांगितलं. लोकसभेतले विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी काल नीट यूजी परीक्षा आणि स्पर्धा परीक्षा यंत्रणेबद्दलचा मुद्दा उपस्थित केला. केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी त्यावर उत्तर दिलं. नीटची प्रश्नपत्रिका फुटण्याचा प्रकार केवळ पाटणा इथं झाल्याचं प्रधान यांनी सांगितलं. नीट परीक्षेतल्या गैरव्यवहाराची चौकशी सीबीआय करत आहे. हे प्रकरण सध्या न्यायालयात आहे. देशभरात 4700 केंद्रांवर नीट यूजी परीक्षा घेण्यात आली. त्यातल्या एका केंद्रावरच अनियमितता झाल्याची नोंद आहे असं प्रधान म्हणाले. नीट यूजी परीक्षेतील एका प्रश्नाच्या उत्तरासाठी 2 पर्याय बरोबर म्हणून ग्राह्य धरण्याच्या एनटीएच्या निर्णयाबाबत आपलं मत मांडण्यासाठी दिल्ली आयआयटीनं तज्ज्ञांची समिती नेमावी असे आदेश सर्वोच्च न्यायालयानं काल दिले. या समितीनं आज दुपारी 12 वाजेपर्यंत आपला अहवाल सादर करावा असंही न्यायालयानं म्हटलं आहे. या प्रकरणाची पुढील सुनावणी आज होणार आहे. शैक्षणिक वर्ष 2024-25 विविध व्यावसायिक अभ्यासक्रमांना प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना जात वैधता प्रमाणपत्र सादर करण्यासाठी आता 6 महिन्यांची मुदत देण्याचा निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतला आहे. त्यामुळे आता अर्ज केल्याच्या दिनांकापासून 6 महिन्यांपर्यंत हे विद्यार्थी जात वैधता प्रमाणपत्र सादर करू शकतील. या निर्णयामुळे विशेषतः मराठा समाजाच्या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र मिळण्यात येणाऱ्या अडचणी दूर होणार आहेत. एसईबीसी अधिनियमाचा फायदा घेऊन शैक्षणिक संस्थांमध्ये प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना जात वैधता प्रमाणपत्र मिळवण्यात अडचणी येत होत्या. त्यामुळे एसईबीसी विद्यार्थ्यांना जात वैधता प्रमाणपत्र सादर करण्यास मुदतवाढ मिळण्याची मागणी सर्वत्र करण्यात येत होती. हे प्रादेशिक बातमीपत्र आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून देण्यात येत आहे. राज्यात ठिकठिकाणी सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालं आहे. अनेक ठिकाणी सखल भागात पाणी साठलं आहे तर काही ठिकाणी नदी नाल्यांच्या पाणी पातळीत मोठी वाढ झाली आहे. राज्यातल्या 17 जिल्ह्यांमध्ये आतापर्यंत सरासरी एवढा पाऊस पडला आहे आणि 12 जिल्ह्यांमध्ये सरासरीपेक्षा जास्त पावसाची नोंद झाली आहे. काल सातारा आणि कोल्हापूर जिल्ह्यात मुसळधार पावसाची नोंद झाली. विदर्भात अतिवृष्टीच्या इशाऱ्यानंतर नागपूर, चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यातल्या सर्व शाळा आणि महाविद्यालयांना काल सुट्टी जाहीर करण्यात आली होती. जळगाव जिल्ह्यात हतनूर धरण क्षेत्रात झालेल्या पावसामुळे धरणाचे 4 दरवाजे अर्धा मीटर उघडण्यात आले असून नदीकाठच्या नागरिकांना सतर्क राहण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. मुंबई शहर आणि उपनगरात कालही पावसानं हजेरी लावली. राज्यात पावसामुळे आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाल्यास नागरिकांच्या मदतीसाठी पालघरसह विविध जिल्ह्यात राष्ट्रीय आपत्ती निवारण दलाच्या तुकड्या तैनात करण्यात आल्या आहेत. राज्यात 1 जून ते 21 जुलै दरम्यान सरासरी 424.5 मिलीमीटर पाऊस पडतो. यंदा आतापर्यंत 531 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. दरम्यान हवामान विभागानं आजही रत्नागिरी आणि सातारा जिल्ह्यासाठी अतिमुसळधार पावसाचा तर रायगड, सिंधुदुर्ग, पुणे आणि कोल्हापूर या जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. वादग्रस्त प्रशासकीय अधिकारी पूजा खेडकर यांच्या आई मनोरमा खेडकर यांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. पिस्तुलाचा धाक दाखवून शेतकऱ्यांना धमकावल्याप्रकरणी मनोरमा खेडकर सध्या अटकेत आहे. राज्यात मराठा ओबीसी आरक्षणाचा वाद महायुती सरकारनंच पेटवला असल्याचा आरोप काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केला आहे. ते काल मुंबईमध्ये पत्रकार परिषदेत बोलत होते. मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर विरोधकांनी भूमिका स्पष्ट केली असून सर्वपक्षीय बैठकीत यासंदर्भात सविस्तर चर्चा झाली आहे. आता निर्णय घेण्याची जबाबदारीही सरकारची आहे, पण सरकार जाणीवपूर्वक टाळाटाळ करत आहे असं पटोले म्हणाले. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी पुण्यात भाजपाच्या मेळाव्यात ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्याविषयी केलेलं विधान अनुचित असल्याची प्रतिक्रिया त्यांनी दिली. दरम्यान अमित शहा ज्या भ्रष्टाचाराबद्दल बोलत आहेत ते आता भाजपाच्या सोबत असून भ्रष्टाचाराचे आरोप करणाऱ्यांना भाजपानं सोबत घेतलं असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी काल नंदुरबारमध्ये शहादा इथं केला. पक्ष कार्यकर्त्यांच्या मेळाव्यामध्ये ते बोलत होते. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांची संघटनेचे संस्थात्मक अध्यक्ष राजू शेट्टी यांनी संघटनेतून हकालपट्टी केली आहे. तुपकर हे संघटनेत राहून वेगळे निर्णय घेतात, तसंच पक्षाच्या अनेक बैठकांना ते गैरहजर होते यासह विविध आरोप राजू शेट्टी यांनी केले आहेत. पक्षानं घेतलेला हा निर्णय दुर्दैवी असल्याचं सांगत आगामी बैठकीत आपण कार्यकर्त्यांना सोबत घेऊन पुढील वाटचाल जाहीर करू अशी प्रतिक्रिया तुपकर यांनी आकाशवाणीशी बोलताना व्यक्त केली. पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरामध्ये आषाढी यात्रेच्या सांगतेसाठी महाद्वार काल्याचा उत्सव काल पार पडला. विठ्ठल मंदिराच्या सभामंडपामध्ये 5 प्रदक्षिणा झाल्यानंतर काल्याची दहीहंडी फोडून महाद्वार काल्याचा हा उत्सव पार पडला. शिर्डी इथं सुरू असलेल्या 3 दिवसांच्या गुरुपौर्णिमा उत्सवाचीही काल काल्याच्या कीर्तनानं सांगता झाली. त्यानंतर श्री साईबाबा समाधी मंदिरात दहीहंडी फोडण्यात आली. यावेळी संस्थांचे मुख्य कार्यकारी अधिकारी, ग्रामस्थ आणि साईभक्त मोठ्या संख्येनं उपस्थित होते. जिल्हा पोलीस दलातील गैरकारभाराविरोधात अहमदनगरचे खासदार निलेश लंके यांनी जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर काल उपोषण सुरू केलं. यामध्ये महाविकास आघाडीतील राजकीय पदाधिकारी, कार्यकर्त्यांसह पोलीस प्रशासनाकडून त्रस्त झालेल्या नागरिकांनीही सहभाग घेतला. छत्तीसगडमध्ये सध्या हॉकी इंडिया कनिष्ठ गटाच्या पश्चिम विभागीय स्पर्धा सुरू आहेत. यामध्ये गौरव पाटीलच्या चमकदार कामगिरीमुळे हॉकी महाराष्ट्रानं गोवन्स हॉकीवर 13-0 असा विजय नोंदवला. मुलींच्या गटात सानिका माने हिच्या कामगिरीच्या जोरावर महाराष्ट्र संघानं हॉकी राजस्थान संघाचा 11-0 असा पराभव केला. श्रीलंकेतल्या डंबुला इथं सुरू असलेल्या आशिया चषक महिला क्रिकेट स्पर्धेमध्ये आज संध्याकाळी अ गटात भारतीय संघाची लढत नेपाळशी होणार आहे. सामना भारतीय प्रमाणवेळेनुसार संध्याकाळी 7 वाजता सुरू होईल. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला प्रारंभ. 2024-25 या वर्षाचा अर्थसंकल्प आज सादर होणार. यंदाचा अर्थसंकल्प देशाच्या पुढच्या 5 वर्षांची दिशा ठरवणारा असेल, पंतप्रधानांचा विश्वास. 2023-24 वर्षाचा आर्थिक सर्वेक्षण अहवाल लोकसभेत सादर. व्यावसायिक अभ्यासक्रमांना प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना जात वैधता प्रमाणपत्र सादर करण्यासाठी 6 महिन्यांची मुदत देण्याचा मुख्यमंत्र्यांचा निर्णय. आणि कोकण आणि मध्य महाराष्ट्रात आज मुसळधार पावसाचा हवामान विभागाचा इशारा. आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.